चीनीमंडी.com पॉडकास्ट। ट्युनिशियाच्या साखर आयातीमध्ये 32.1% घट। नॅशनल ऑब्झर्वेटरी ऑफ ऍग्रिकल्चरच्या आकड्यांच्या नुसार सप्टेंबर 2020 अखेरपर्यंत खाद्य व्यापार संतुलन मध्ये 546.4 मिलियन दिनारची कमी नोंदवण्यात आली, तर गेल्या वर्षी या अवधीच्या दरम्यान 1114.5 मिलियन दिनार नोंदवण्यात आला होता। खास करून साखर आयातीमध्ये चांगली घट झालेली दिसून येते आहे। गेल्या वर्षाच्या समान अवधीच्या तुलनेमध्ये साखर आयातीचे प्रमाण 32.1% कमी झाले आहे, तर दरांमध्ये 2.1% वाढ झाली आहे। वनस्पती तेलांच्या आयातीचे मूल्य 15.2% कमी होऊन 335.9 मिलियन दिनार झाली आहे, पण सरासरी वनस्पती तेलांच्या आयातीमध्ये 4.7% वाढ नोंद करण्यात आली आहे।